आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज थारावपा खातीर कामकाज सल्लागार समितीची बसका फाल्यां सांज वेळार विधानसभेंत जातली. पावसाळी अधिवेशन 21 जुलय ते 8 ऑगस्ट मजगतीं जातलें. सभापती रमेश तवडकार हांचे अध्यक्षतेखाला बसका जातली अशी माहिती विधानसभा सचीव नम्रता उल्मन हांणी दिली. ही बसका आज जावपाची आशिल्ली मात निमण्या वेळार फुडें धुकळी अशी माहिती विधानसभा सचीव उल्मन हांणी दिली. अधिवेशना खातीर आमदारां कडल्यान प्रस्न स्विकारपाक सुरवात जाल्या. 15 जुलय मेरेन अधिवेशना खातीर प्रस्न स्विकारतले. अधिवेशना खातीर येवपी सरकारी विधेयकां अजूनय निश्चित जावपाची आसात. अधिवेशन 15 दिसांचे आसतले. शुक्रारचो दीस हो खासगी कामकाजाचो आसतलो. अधिवेशन आदले प्रमाण सकाळी 1:30 वरांचेर सुरू जातले. दनपार मेरेन चर्चा आनी खात्यांच्या मागण्यांक मंजुरी मेळटली अशी माहिती उल्मन हांणी दिली. तरणाट्या पिळगेक सहकार क्षेत्रांत प्रवेश मेळोवपाक आनी सहकार कायद्याक पाळो दिवपाक गोंयांत आनी देशांत फावो ते पोषक वातावरण आसा अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगले. सहकार मंत्रालयाच्या 4थ्या स्थापणूक दिसाचो कार्यावळ गोंय सरकाराच्या सहकार खात्यान काल फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आयोजीत केल्ली. ह्या कार्यावळींत सहकार मंत्री सुभाष शिरोडकार मुखेल सोयरेन हाजीर आशिल्ले. तांणी गोंयांत सहकार गांव तयार करपाची गरज आसा अशें म्हळें. ह्या क्षेत्रांत काम करपी लोकांनी आपली वचनबद्धताय पाळप गरजेचें आसा अशें तांणी सांगलें. भारत उदरगतीच्या मार्गाचेर आशिल्ल्यान सहकार क्षेत्राचें म्हत्वाचें योगदान आसतलें अशें तांणी मुखार सांगलें. ह्या वेळार सहकार खात्याचे सहकार निबंधक आशुतोष आपटे, मुखेल वक्ते सतीश मराठे, सहकार सचीव यतीन मराळकर, प्रवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावरकार आनी हेर मानेस हाजीर आशिल्ले. ह्या कार्यावळीक सहकार निबंधक आशुतोष आपटे हांणी येवकार दिलो. सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सहकार खात्याचे ऑनलायन सेवांचें उक्तावण केलें. सहकार क्षेत्र खूब व्हड आसून भारताचे अर्थवेवस्थेंत सहकार क्षेत्राचो सुमार 30% वांटो आसा अशें तांणी सांगलें.
जवळजवळ 30 कोटी जनता ही सहकाराशी जोडलेली आहे. 55 प्रकारच्या विविध प्रकारच्या सहकारी संस्था आपल्याकडे कार्यरत आहेत सगळ्या देशभर. आणि तसं जर का म्हटलं तर साधारणतः 1 कोटी संचालक आहेत सर आणि जवळजवळ 40-45 लाख अधिकारी आणि कर्मचारी या सहकार क्षेत्रात काम करतात.
नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी NFSU गोवा कॅम्पस 7 जुलय ते 11 जुलय मेरेन आयकर विभागाचे तपास संचालनालय येनावळ कर खात्या खातीर डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रतिष्ठीत प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडटले. ह्या ऑफलायन प्रशिक्षणाचे हेतू तपास अधिकाऱ्यांक डिजिटल न्यायालयीन विज्ञानात आर्थिक गुन्ह्यांवाचे चडांत चड म्हत्वाचे घटक नवीनतम साधनां तंत्रज्ञान सज्ज करपाची अंमलबजावणी करप जावन आसा. ह्या कार्यावळीचे उक्तावण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे मानदीक अध्यक्ष रवी अगरवाल, आयकर तपास महासंचालक डॉ नरेंद्र कुमार, आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग आणि कॅम्पस संचालक NFSU गोय प्राध्यापक डॉ नवीन कुमार चौधरी करतले. प्रशिक्षणात डिजिटल पुरावो हाताळणी, ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी ट्रॅकिंग, मोबाईल आणि संगणक न्यायालयीन विश्लेषण, डार्क वेब तपास आणि आर्थिक फटवणूक सोडून काढपाक AIचो वापर असे प्रगत मॉड्यूल आस्पावित असतात. गोयचे पंढरपूर फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर साखळेंतल्या श्री विठ्ठल मंदिरान काल आषाढी एकादशीची कार्यावळ वड उमेदीन आणि धार्मिक कार्यावळींनी मनयली. या निमतान श्री विठ्ठल मंदिरान सकाळच्यान अभिषेक करपाची संद भाविकांक मेळ्ळी. गोंयच्या वेगवेगळ्या भागांतल्या वारकरी मंडळींची वारी श्री विठ्ठल मंदिरांत आयली. हातून दिवचल, मुळगाव, पिळगाव, म्हापसा, असनोडे, कारापूर, आमोणा हांगासावन वारी आयली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत, तांची घरकान सुलक्षणा सावंत, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी विठ्ठल मंदिरांत येवन अभिषेक आनी देवाची पुजा केली. भारतीय हवामान खात्यान आज कोकण गोंयांतल्या कांय वाठारांनी गडगडन जोगला मारून घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण राज्यांत आज चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. फोंडे टेबल टेनीस स्पोर्ट्स क्लब गोंय टेबल टेनीस संघटनेच्या सहकार्यान 10 ते 13 जुलय ह्या कालावधीन प्रमुख मानांकन टेबल टेनीस सर्त घेतले. कुर्ती खेळा संकुलांत ही सर्त जातली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7 वरांक.